यो परसो माझा परसो ग पोत कसा खेळतोय ग
again in the mind।